ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
कारखान्यांनी भागवले 68.18 करोड रुपये. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मंगळवारी 68.18 करोड रुपये भागवले. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांच्यानुसार बरकातपूर साखर कारखान्याने 5.50 करोड, बंदुकी कारखान्याने 13.95 करोड, बहादूरपूर साखर कारखान्याने 8.52 करोड, बिलाई साखर कारखान्याने 6.39 करोड, बिजनौर कारखान्याने 2.16 करोड व सोहारा कारखान्याने 31.65 करोड रुपये भागवले आहेत. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांनी सांगितले की जिल्ह्यातील ऊस सर्वे सातत्याने केले जात आहे. जे कर्मचारी ऊस सर्वे करण्यात कसूर करत आहेत त्यांना नोटीस सुद्धा दिली जात आहे.